तुमच्या व्यक्तीला मदत करताना मी ह्या वेळेस उत्तर देत नाही. कृपया पुढे मिळाले तर